विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. राज्य सरकारनं धान्यापासून इथेनॉल निर्मितीच्या धोरणास केंद्र सरकारप्रमाणेच नुकतीच मान्यता दिल्यानं इथेनॉल उत्पादनामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्यात ऊस पिकाखालील सरासरी क्षेत्र 10 ते 11 लाख हेक्टरच्या आसपास असतं, तर मक्याचं सरासरी क्षेत्र 9,33,000 हेक्टर असलं तरी अलीकडील काही वर्षात हे क्षेत्र सातत्यानं वाढत आहे. यंदा मक्याची 13,84,000 हेक्टर क्षेत्रावर उच्चांकी पेरणी पूर्ण झाल्याचं कृषी विभागाच्या ताज्या पेरणी अहवाल वालावरून स्पष्ट झालं आहे, असं पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितलं आहे. जागतिक पातळीवर लोकशाही संवाद बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल उचलत भारतीय विधिमंडळातील 130 अधिक सदस्यांचं एक शिष्टमंडळ 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान अमेरिकेच्या बोस्टन शहरात सुरू असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स समिटमध्ये सहभागी झालं आहे. या उपक्रमाची माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे डॉ परिमल माया सुधाकर यांनी आज पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या ऐतिहासिक सहभागासाठी नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत या मंचानं पुढाकार घेतला आहे. या शिष्टमंडळात देशभरातल्या 24 अधिक राज्यांमधून आलेले आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य सहभागी झाले असून हे प्रतिनिधी 21 वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व करतात. भारतीय वैद्यकीय संघटनेच्या पुणे शाखेच्या वतीनं संजीवनी या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. हा उपक्रम जीवरक्षक तंत्रज्ञानाची प्रशिक्षण कार्यशाळा असून यंदाच्या गणेशोत्सवात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत वैद्यकीय विद्यार्थी तसंच ढोलताशा पथकातले वादक यांना प्राथमिक जीवनरक्षक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण अनुभवी डॉक्टरांतर्फे देण्यात येणार आहे. त्यात सीपीआर उपचारांबरोबर चक्कर येऊन बेशुद्ध पडणं, दमा, अपस्माराचा झटका यावरच्या प्राथमिक उपचारांचा समावेश आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षित स्वयंसेवक यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत संजीवनी स्वयंसेवक म्हणून कार्यरत असतील. मुंबई पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचं सर्वेक्षण करावं आणि लोणावळा ते पुणे दुपारची लोकल सुरू करावी, थांबे पुन्हा सुरू करावेत अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. पिंपरी मुंबई पुणे फास्ट ट्रॅक हा प्रकल्प मुंबई पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि प्रवाशांना सुलभ करणारा ठरणार आहे. दोन्ही शहरांमधली वाढती वाहतूक आणि रेल्वेवरचा ताण लक्षात घेता फास्ट ट्रॅक सेवा ही काळाची गरज आहे. तसंच पुणे लोणावळा दरम्यान दुपारची लोकल आणि कोरोना काळात बंद केलेले थांबे पुन्हा सुरू करावेत अशी मागणीही बारणे यांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत पेन्शन योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं, मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ, त्रासदायक आणि शारीरिकदृष्ट्या अडथळादायक ठरत होती. म्हणून केंद्र सरकारनं एक अॅप तयार केलं आहे. या अॅपच्या मदतीनं 65 वर्षांवरील लाभार्थींना मोबाईल कॅमेऱ्यात चेहरा दाखवून घरबसल्या डिजिटल हयातीचं प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलतर्फे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फिरतं पास केंद्र हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. फिरत्या पास केंद्रांसाठी विशेष दिवसांचं नियोजन करण्यात आलं असून हे पास केंद्र दर सोमवार ते शनिवार सकाळी 7:30 ते 12:30 या वेळेमध्ये कार्यरत राहणार आहे अशी माहिती महामंडळानं दिली आहे. पिंपरीतील डॉ डीवाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्राला अवयवदान आणि प्रत्यारोपणातल्या उत्कृष्ट कार्यासाठी सर्वोत्कृष्ट बीएसडी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ही संस्था महाराष्ट्रातली ब्रेन स्टेम डेथ टीम या श्रेणीतली सर्वोत्कृष्ट ठरली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एव्हीके पॉश सल्ला केंद्र यांच्याद्वारे आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 अर्थात पॉश या कायद्याविषयी जनजागृती कार्यशाळा उद्या सकाळी 10 वाजता पुणे विद्यापीठाच्या इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलामध्ये होणार आहे. दिल्ली इथं विश्वधनुर्विद्या आशियामार्फत आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा पार पडली, त्यामुळे पुणे जिल्ह्यातली सोनल बुंदेले उत्तीर्ण झाल्या आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या पंच ठरल्या आहेत. डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याच्या दृष्टीनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवायला सुरुवात केली आहे. डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरभर धडक मोहीमही सुरू करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत पुणे विमानतळावर बँकॉकवरून आलेल्या विमानातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 6 कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दरम्यान पुढील तपास प्रवास सुरू आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.